jazz.com. मिर्झा राजे जयसिंहाला विजापूरनं चांगलाच प्रतिकार करून पळवलं होतं. वास्तविक विजापूरवर आक्रमण करण्याबद्दल तो अजिबात उत्सुक नव्हता, कारण त्याच्याजवळ अपेक्षित तोफखाना नव्हता. पण औरंगजेबाच्या अतिरेकी महत्वाकांक्षेमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. जयसिंहाने शिवाजी महाराजांचा निरोप घेताना त्यांना पन्हाळगड काबीज करण्याची जबाबदारी सोपवली होती. विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळा ताब्यात घेण्याची जबाबदारी आता शिवाजी महाराजांच्या शिरावर येऊन पडली. पूर्वी गमावलेला पन्हाळा आता पुन्हा ताब्यात घेण्याची एक चांगली संधी चालून आली होती. 16 जानेवारी 1666 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर आक्रमण केलं. पण या मोहिमेत एक अडचण झाली, ती अशी की शिवरायांचा सेनापती नेताजी पालकर या मोहिमेत उशिरा आपली कुमक घेऊन पोहोचला. सेनापतीच वेळेत न आल्यामुळं पन्हाळा काही शिवाजी महाराजांना ताब्यात घेता आला नाही. यावेळी साहजिकच शिवरायांनी नेताजीला त्याच्या या कृत्याबद्दल चांगलेच सुनावले. नेताजी पालकरला मुघलांकडून मनसब मिळाली होती, पण तो त्यातही समाधानी नव्हता. नेताजी आदिलशहाला जाऊन मिळाला, पण पुन्हा मुघलांनी त्याला अधिकची मनसब देऊन मुघलांच्या चाकरीत आणलं. नेताजी पालकर सारखा सेनापती शिवाजी महाराजांपासून फुटला होता. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शिवाजी राजांसोबत वीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे निष्ठावान सैनिकही होते, ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी स्वराज्यासाठी लावली होती. आणि त्याचवेळी नेताजी पालकर सारखे शिवरायांच्या लढ्याचे आणि ध्येयाचे मर्म न जाणणारे लोकसुद्धा होते. पण शिवाजी महाराजांनी विजापूर विरुद्ध चालवलेली मोहीम थांबू दिली नाही. महाराज कोकणात निघाले आणि त्यांनी पणजीजवळच्या फोंड्याला वेढा घातला. पण विजापूरकरांना पोर्तुगीजांनी मदत केल्यामुळं वेढा यशस्वी होऊ शकला नाही. ही मोहीम अयशस्वी झाली. दरम्यान विजापूर विरुद्धच्या मोहिमेत सपशेल पराभव पत्कराव्या लागलेल्या जयसिंहाला वेगळ्याच भीतीनं ग्रासलं. आदिलशाह आणि कुतुबशाह यांची आधीच युती झाली होती. साहजिकच शिवाजी महाराज जर या युतीत सहभागी झाले तर मुघलांसाठी या डोकेदुखीचं निवारण करणं केवळ अशक्य होईल, ही ती जयसिंगाची भीती होती. पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांना बरेच किल्ले गमवावे लागले होते. शिवाजी महाराजांना मुघलांबद्दल विश्वास वाटायला हवा असं जयसिंहाला साहजिकच वाटत होतं. जयसिंहाचा औरंगजेबाशी जो पत्रव्यवहार झाला आहे त्यावरून शिवाजी महाराजांना सन्मान द्यावा अशीच त्याची इच्छा असलेली दिसते. शिवाजी महाराजांनी आग्र्याला येऊन बादशाह औरंगजेबाची भेट घ्यावी असं सुचवण्यामागे जयसिंहाची हीच भीती कारणीभूत होती. महाराष्ट्र अपेक्षितरित्या शांत ठेवायचा असेल तर साहजिकच शिवाजी महाराजांना अस्वस्थ करून चालणार नाही याची पुरेपूर कल्पना जयसिंहाला होती. भविष्यातला धोका ओळखूनच त्यानं शिवाजी महाराजांना आग्रा भेटीसाठी राजी केलं. शिवाजी महाराजांची आग्रा भेट म्हणजे शिवचरित्रातला एक अतिशय नाट्यपूर्ण प्रसंग होता. 5 मार्च 1666 रोजी शिवाजी महाराज औरंगजेबाची इतिहासात गाजलेली भेट घेण्यासाठी आग्र्याला निघाले. महाराज आग्र्याला जाताना औरंगाबादमध्ये एक आठवडा थांबले. या काळात औरंगजेबाशी त्यांचा झालेला पत्रव्यवहार असं सांगतो की औरंगजेब शिवाजी महाराजांना ही भेट घेताना आपण निर्धास्त राहण्याची सूचना देतो. औरंगजेब म्हणतो की तुम्ही अतिशय स्वस्थपणे माझी भेट घ्या, या भेटीत तुमचा सन्मानच केला जाईल आणि भेटीनंतर तुम्हाला स्वदेशी जाऊ देण्यात येईल. अखेर 12 मे 1666 रोजी शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचले. ही भेट मराठे आणि मोघलांच्या संबंधांवर दूरगामी परिणाम करणारी भेट ठरणार होती. जयसिंहाचा पुत्र रामसिंह आणि मुखलिस खान यांनी शिवाजी महाराजांचं स्वागत केलं आणि महाराजांना घेऊन ते दरबारात आले. यावेळी बादशाह औरंगजेबाने दिवाण ए आम सोडलं आणि तो दिवाण ए खासमध्ये गेला. शिष्टाचाराप्रमाणे दिवाण ए खासमध्ये फक्त अतिमहत्वाच्या लोकांनाच जाता येत असे. शिवाजी महाराज आल्याची खबर बादशहाला दिलीच होती. औरंगजेबाने असद खान बक्षी याला शिवाजी महाराजांना घेऊन येण्याची आज्ञा केली. त्या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवस होता. शिवाजी महाराजांनी नजराण्याच्या स्वरूपात बादशहाला 500 मोहरा आणि 1000 रुपये अर्पण केले. शिवपुत्र संभाजी यावेळी हजर होते. त्यांनी सुद्धा बादशहाला 500 मोहरा आणि 1000 रुपये अर्पण केले. नजराणा सादर केल्यानंतर शिवाजी महाराजांना ताहिर खानाच्या जागी जो एक मनसबदार होता तिथे उभे करण्यात आले. दरबारी रिवाजाप्रमाणे सगळ्या उमराव मंडळींना विडे देण्यात आले, अर्थात शिवाजी महाराजांनाही विडा देण्यात आला. शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची धार अख्ख्या मुघल दरबाराने बघितली असा तो प्रसंग आला. शिवाजी महाराजांनी पाहिले की त्यांना 5000 मनसबदारांमध्ये उभे केले आहे. ही गोष्ट प्रचंड अपमानास्पद होती. एकतर शिवाजी महाराज मुघलांचे मनसबदार मुळीच नव्हते. 5000 मनसब ही मुघलांनी बाल संभाजींना दिली होती, पण मनसबदारांमध्ये शिवाजी महाराजांना उभं करून मुघल त्यांच्याबद्दल काय विचार करतात हे त्यांना जाणीवपूर्वक दाखवून दिलं होतं. साहजिकच अत्यंत स्वाभिमानी बाणा असलेले शिवाजी महाराज संतापले. मुघलांची चाकरी करण्यासाठी आपण इथं आलो नाही आहोत ही संतापाची भावना शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झाली. वास्तविक अफजलखानासारख्या बलाढ्य संकटाला प्रतापगडाच्या पायथ्याशी लोळवणाऱ्या आणि शाहिस्ते खानाला पळवून लावणाऱ्या एका अतुलनीय योद्ध्याचा योग्य तो सन्मान करणं हे बादशहाचं कर्तव्यच होतं. कारण शिवाजी महाराज तेव्हा बादशहाचे पाहुणे होते. पण सन्मान तर दूरच, उलट औरंगजेबानं त्यांना 5000 मनसबदारांच्या तिसऱ्या रांगेत उभं केलं होतं. शिवाजी महाराज अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांचा अस्वस्थपणा बादशहाच्या नजरेत आला आणि त्यानं रामसिंहाला याबद्दल चौकशी करण्याची सूचना केली. रामसिंह शिवाजी महाराजांच्या जवळ आला. दरबारातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या 5000 मनसबदारांच्या रांगेत महाराज उभे होते. महाराज रागानं लालबुंद झाले. क्षणाचाही विचार न करता ते बाल संभाजी बरोबर तिथून निघू लागले. वास्तविक बादशहाच्या दरबारातून असं रागानं निघून जाणं म्हणजे बादशहाचा अपमान समजला जातो. पण आपल्या मुलखाचा स्वाभिमान आपल्या अंगाअंगात भिनवलेला हा पराक्रमी सिंह मुघलांच्या दरबारात आपली गर्जना करणं थोडीच सोडणार होता. रामसिंहानं शिवाजी महाराजांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण शिवाजी महाराज तडक बादशहा समोरून निघाले. सह्याद्रीचा हा धगधगता ज्वालामुखी मुघलांचा दरबार त्यांच्या बादशहा सहित याची देही याची डोळा पाहत होता.